चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ऊस थकबाकी भागवली नाही तर आंदोलनाचा इशारा। सोमवारी काँग्रेस पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष यांच्या निवासस्थानी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये माजी जिल्हाध्यक्ष ओम प्रकाश शर्मा यांनी सांगितले की उत्तर प्रदेशामध्ये सातत्याने गुन्हे वाढत आहेत, पण प्रदेश सरकार गुन्हेगारांना पकडण्यात अपयशी आहे। त्यांनी सांगितले की उत्तर प्रदेश सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे। पहिल्यांदा शेतकऱ्यांना लॉकडाऊनमुळे आपल्या पिकांना चांगले पैसे मिळाले नाहीत आणि आता साखर कारखाने शेतकऱ्यांची ऊस थकबाकी देखील भागवत नाहीत। जिल्ह्यातून ऊस मंत्री असूनही शामली साखर कारखान्यांकडून जवळपास 600 करोड रुपये थकबाकी भागवणे बाकी आहे। हे पैसे मिळवून देण्यात सरकार अपयशी ठरले आहे। सरकार आणि साखर कारखानदारांच्या गोंधळात शेतकरी आता उपासमारीच्या उंबरठ्यावर पोहोचलेला आहे। त्यांनी सांगितले की जर शेतकऱ्यांचे पैसे लवकर भागवले नाहीत तर ते आंदोलन करतील। यामुळे बाबू खान, वैभव गर्ग, अशोक जैन, योगेश भारद्वाज, रवींद्र आय, ठाकूर लाखन सिंग, अंकुर जैन, पुतीन शर्मा, आरिफ आदी उपस्थित होते।